श्रीराम मला वाटते अंतरे त्वा वसावे तुझा दास बोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, पहिला दशक चालू आहे, त्यातला 9वा समास परमार्थ स्तवन, अतिशय महत्वाचा समास म्हणून आपण प्रत्येक ओवी त्याच्यातली पाहणार आहोत। 5व्या ओवीत समर्थ म्हणतायत, आकाश मार्गी गुप्त पंथ जाणती योगी समर्थ इतरास हा गुह्यार्थ सहसा न कळे, अतिशय महत्वाची ओवी आहे, ध्यानासंबंधीची ओवी आहे। हे हा परम अर्थ हे आत्मधन जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर साधकाला या मार्गी जायला लागतं। हा आकाश मार्ग आहे, हा गुप्त पंथ आहे, सहज सहज कुणालाही त्याचं आकलन होण्यासारखं नाही आहे, त्याच्यासाठी सद्गुरूच पाहिजेत। आणि ह्या मार्गाने जे गेलेले असतील, ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला असेल, असा साधक तरी किमान पाहिजे। म्हणा आकाश मार्गी गुप्त पंथ कोण जाणतात, जाणती योगी ये समर्थ, जे समर्थ योगी आहेत ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे ते हे जाणतात। समर्थांचा नेहमी भर आहे की सगळ्या गोष्टी जाणत्याकडून शिकाव्यात, जाणत्याला मार्ग विचारावा, त्यामुळे जाणता ह्याच्यावर समर्थाने अनेक उभ्या लिहिल्या आहेत। तसं इथं देखील जाणती जे योगी ते जाणता आहेत, ते आपल्याला हा गुप्त पंथ जो आकाश मार्गाने जाणार आहे त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन करू शकतात। इतर जी मंडळी आहेत त्यांना हा गुह्यार्थ सहसा न कळे, सामान्य मंडळींना हा जो गुप्त पंथ आहे, हा जो मार्ग आहे, हे सामान्यतः कळत नाही। कारण हा जो मार्ग आहे याला असं म्हटलेलं आहे की इडा पिंगला सोडून मध्यमेतून सुषुम्नेतून पंचप्राण हे वर न्यायचे आहेत आणि मनासहित नेऊन चिदाकाशामध्ये लीन करायचे। काही ठिकाणी मन आधी लीन व्हायचंय, प्राण पाठीमागून लीन होतात, काही पद्धतीमध्ये प्राण आधी लीन करायचंय, मन पाठोपाठ येत, दोन प्रकारच्या प्रक्रिया आहेत। पण त्या नुसत्या ऐकून अथवा वाचून ते करण्याचा प्रयत्न करू नये, ते पुन्हा तरी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या समोर बसून त्यांच्याकडून समजवून घेऊन मगच ही साधना करणं जास्त इष्ट ठरते। कारण ह्या ठिकाणी चिदाकाशात मन जाणं हे महत्वाचं आहे, कारण आपलं स्वरूप आपल्याला प्राप्त होणं हे खरं म्हणजे अगदी सोपं असावं, परंतु त्याच्या आड जर काही येत असेल तर आपलं मन आड येत, आणि या मनाला दूर करण्यासाठी ही ध्यानाची संबंध साधन आहे। नामाच्या अंगाने नाम घेता घेता मन रामरूप होत, आनंद रूप होत, सहजच ते होत, परंतु ध्यानामध्ये मात्र मन लीन करणं ही प्रक्रिया आहे। आणि ह्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय, जेथ मन हे मुद्दल जाये तेथ अहंभावादिक के आहे, जे विकार आड येत असतात ते विकार सगळे मनाच्या आधाराने असतात, ते मन जर का लीन झालं तर बाकी जे मग अहंकारादी विकार राहणार कुठे, त्यांचं स्थानच त्यांना राहिलेलं नाही। आणि म्हणून मन लीन करण्याकडे संबंध ध्यानाची साधन आहे आणि त्याच्यावर त्याचा भर आहे। आणि एकदा तो बोध प्राप्त झाला, मन लीन झालं की मग चालत बोलत असताना देखील तो जो आनंद आहे तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो। आणि एवढंच नव्हे तर त्यांनी म्हटलंय तो स्वयमेव परब्रह्म स्वरूपच होतो, पण त्यासाठी मन काढायचं म्हणजे नो माइंड स्टेट असं ज्याला मेडिटेशन ज्याला म्हटलेलं आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वेळा कॉन्टेम्पलेशन नव्हे तर मेडिटेशन, नो माइंड स्टेट ज्या मनामध्ये कोणताही विचार विकार नाही अशी निर्विचार वृत्ती आणि पुढे निर्वासन स्थिती अशा एका पुढच्या एक स्थिती आहेत, तर ते करण्यासाठी हा योगाची साधना करावी लागते। योगसूत्र सगळी जी आहेत ती त्यासाठी आहेत, मनासाठी आहेत। म्हणून नाम आणि ध्यान या दोन्ही साधना जी मंडळी करतात त्यांना हा बोध लवकर होतो। कारण केवळ जर का नामस्मरण न करता किंवा भक्तीचा आधार न घेता केवळ योगाच्या अंगाने जायचं जर ठरवलं तर भगवंतच त्या ठिकाणी म्हणतात, क्लेशो देखतरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसा, भक्ती विण जो का योगाचा साधना कुणी करत असेल तर त्याला क्लेश अधिक आहे, आणि एवढे क्लेश करून जिथं पोहोचायचं ते ठिकाण एकच आहे. मग भक्ती सहित साधना केली, ज्याला राजयोग असं म्हटलेलं आहे, अशी जर साधना केली तर कमी क्लेशामध्ये योग्य त्या ठिकाणी त्या जीवाला घेऊन जाण्याचं काम सद्गुरु भगवंत करत असतात, आणि त्यामुळे त्या मार्गाने जावं असं त्यांना सांगायचं आहे. म्हणून सामान्यतः जे संत झाले ते बहुधा या दोन्हीची कास धरतात, आणि अशी धरल्यामुळे त्यांना पूर्णतेपर्यंत जाणं त्या मानाने सुलभ होत. पुढची ओळी आहे, जे साराचे ही निज सार. कसा आहे परमार्थ? अखंड अक्षय अपार, नेऊ न शकती तष्कर काही केल्या. सावी ओळी आहे. समर्थ म्हणतात, जीवनामध्ये जेवढ्या काही आपण सारभूत गोष्टी असं आपण समजतो त्या सगळ्या मधलं ही सार जर काही असेल तर परमार्थ, आत्मज्ञान प्राप्त करून घेणं. आणि हे कसं आहे? ते अखंडच आहे, अक्षय आहे आणि अपार आहे. बाकीच्या ज्याला आपल्याला जीवनामध्ये महत्वाच्या गोष्टी असं वाटतात, सारभूत आहेत असं आपण समजतो, त्या सगळ्या बहुधा नश्वर असल्यामुळे ज्याला सार मिळवण्यासाठी आपण आयुष्य घालवलेलं असतं ते सर्वच जात. ज्या देहाच्या आधारावर सगळ्या गोष्टी केल्या असतात तो देहही नाशिवंत असतो, आणि ज्या काही मिळवलेल्या गोष्टी असतात त्याही नाशवंत असल्यामुळे संपूर्ण जीवन गेलं तरी हाताला काही राहत नाही. परंतु हा जर का मार्ग धरला आणि साराचेही निज सार जे म्हटलेला आहे असा परमार्थ जर कुणी आपल्या हातामध्ये घेतला, त्या तऱ्हेनं जाण्याचा प्रयत्न केला, त्याची जिद्द धरली, तर त्याचं जन्माचं सार्थक होतं. म्हणून हे जे सांगितलंय स्वरूप स्थिती प्राप्त करून घेणं ते आहे. आणि त्याचं आणखी एक महत्व सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे हाता आली या तरी न वचे. एकदा जर प्राप्त झालं ना, न वचे, जात नाही. भोगिताही न वेचे. बर, हा आनंद, स्वरूपाचा आनंद कितीही भोगा, संपला असं होत नाही. बाकी वैभव आपण प्राप्त केलं, पैसा आहे, अनेक गोष्टी आहेत, संपतात त्या. पुन्हा जितका आनंद भोगाल तितका तो आणखीन आणखी वर्धिष्णू होत जातो. आणि वरी विटही ना, बरं ह्या आनंदाला कंटाळा आला असं कधी होत नाही. इतर आनंदाला मर्यादा पडतात. संगीत कोणाला आवडत असलं तरी किती जरी ऐकलं तरी कुठेतरी देहाची मर्यादा पडते. मग आपण म्हणतो आता ऐकलं पुष्कळ, पण आता दमलो. ऐकून देखील दमलो, थकलो, आता झोपलं पाहिजे असं वाटतं. म्हणजे कोणत्याही विषयाचं सेवन करायला विषयांची तरी मर्यादा असते किंवा देहाची तरी मर्यादा असते, त्यामुळे ते विषय सेवन मर्यादित असतं. परंतु आत्मानंद जो आहे, परमानंद जो आहे, हा भोगताना तो कधी कमी होत नाही आणि त्याचा कधी वीटही येत नाही असं मुद्दाम ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. आणखीन एक गोष्ट त्याच्याने सांगितलंय, नेऊ न शकती तस्कर. तस्कर म्हणजे चोर जे आहेत ते ह्या परमार्थ नेऊ शकत नाहीत. खरं म्हणजे समर्थांना असं म्हणायचं आहे की जे परमार्थ करतच नाहीत तेच तस्कर आहेत. आणि तस्करांची दृष्टी इथं वळायचा प्रश्नच नाही, त्यांना त्याचं आकर्षणच नसतं. आणि म्हणून हा जो परमार्थ आहे हा तस्करांच्या नजरेसही पडत नाही आणि ते नेण्याची ताकदही त्यांची नाही, त्यामुळे त्याच्या बाबतीत भीती बाळायचं काही कारण नाही. पुढचे दोन श्लोकांत ओयामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, तयास नाही राजभय. बर, मग या परमार्थाला राजाचं भय आहे, कसला टॅक्स वगैरे त्याच्यावर असेल तर जाण्याची शक्यता आहे, तसं नाही. परंतु जे साधक या मार्गाने जात असतात, संत त्या परमार्थाचं अनुष्ठान अखंडच करत असतात, त्याच बोधामध्ये असतात, त्यांना निंदेचा टॅक्स मात्र द्यावा लागतो. तर साधक या मार्गाला लागला की अनेकांची निंदेचा भडीमार त्याच्यावर होत असतो. अशा वेळेला साधक जर धारिष्ट नसेल, धैर्य नसेल, त्याच्यातून चळला तर मात्र तो साधना देखील सोडून देतो असं पुष्कळ वेळा होतं. पण सामान्यत एकदा त्याच ठिकाणी पक्का झालेला असला आणि काही एका मर्यादे पलीकडे त्याची साधना झालेली असली म्हणजे त्याला बाकी कसल्या गोष्टीचं भय नसतं, निंदेचंही भस्त नसतं. निंदेची ती काय आम्हाला चिंता, असं संत स्पष्ट म्हणतात. किंबहुना निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाला लांब ठेवायच्याऐवजी जवळच असावा. न जाणू आपल्यात काही दोष असले तर सांगायचं काम हे निंदक मंडळी करत असतात, म्हणून त्यांचं स्वागतच संत करत असतात. ते सामान्य माणसाला थोडं अवघड वाटतं, पण तू एका विशिष्ट पातळीवर गेल्यानंतर हे सहज शक्य आहे असं लक्षात येत. त्यामुळे ह्या ठिकाणी म्हणतात, तयास नाही राजभय अथवा नाही अग्निभय. अग्नीमध्ये काहीही टाका सगळ्याच्या सगळं भस्म होतं. मग हे जे आहे ते ह्याच भस्म होतं का? होत नाही. कारण गीतेनेच म्हटलेलं आहे, नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुता. त्याचं गीतेचं श्लोक आहे, त्याचाच विचार ह्याच्यामध्ये समर्थाने आणलेला आहे. अथवा श्वापद भय, श्वापदाचंही भय नाही, कुणाचंच भय या परमार्थाला नाहीये. पण विपरीत परमार्थ जर करायला लागले तर त्यामुळे मात्र हा परमार्थ अनाथ होतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे समर्थांच्या काळाला सुद्धा आणि अनादिकालापासून शुद्ध परमार्थ करणारी जशी मंडळी असतात, त्याचबरोबर विपरीत परमार्थ करणारी आणि त्या मागे लागणारी देखील असंख्य मंडळी असतात. आणि त्याचा उल्लेख अनेक वेळा सर्व संतांच्या वाङ्मयातून येत असतो. जसं बरोबर काय आहे हे सांगत असताना चुकीचं काय आहे हे जसं लहान मुलाला देखील समजावून सांगावं लागतं, तसं संत देखील आपल्या वाङ्मयामध्ये काय करायला पाहिजे आणि काय करायला नको हेही सांगत असतात. त्यामुळे शुद्ध परमार्थ करा असं म्हणत असताना विपरीत परमार्थ नसावा हे देखील आवर्जून सांगतात. त्याच्यामध्ये पुढे म्हटलंय परब्रह्म ते हालवेना. परब्रह्म निश्चळ आहे, स्थिर आहे, सर्व ठिकाणी भरून आहे. ते जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायचं म्हटलं तर ते हलवता येण्यासारखं नाही, कारण तेच ते भरून आहे. मग परब्रह्म ते हलवेना अथवा ठावही चुकेना, काळांतरी चळेना जेथीच्या तेथे. किती काळ गेला त्रेतायुगापासून, झालं त्रेतायुग, झालं द्वापर युग, झालं आता कलियुग झालाय. बाहेरच्या जगामध्ये कितीही फरक पडत असला तर या परब्रह्मामध्ये कधीही फरक नाही. म्हणून काळांतरीही चळे ना, कितीही काळ गेला तरी त्याच्यामध्ये चलन नाही. मन आपलं चंचल आहे म्हणून असंही म्हटलेलं आहे, ते निश्चळ आणि हे चंचल दोन्ही एका ठिकाणी कालवलं गेलं असं म्हटलंय. परंतु ज्याला त्या निश्चळाचा शोध लागला तो ह्या चंचळामध्ये वाहून जात नाही. आणि सामान्य मंडळींना त्या निश्चळाचा बोध नसतो, त्याचा अनुभव नसतो, त्यामुळे चंचल नदी जी वाहत चाललेली आहे त्याच्यामध्ये ते फरफटले जात असतात. पण हे जे परब्रह्म आहे हे कुठे जात नाही, येत नाही, चळत नाही, ढळत नाही. संतांना लक्षात, चळेना ढळेना कदा देव राणा, तो अखंड आहेच आहे. तो तुटेना फुटेना कदा देव राणा, तो तुटत नाही फुटत नाही. पण हा कळायचा कसा? तर त्याच्यावर उपाय सांगतात. अहम गेला की त्याच्याशी एकरूपता साधते. अहम म्हणजे बाहेरचा अहम नाही, आतला अहम, मीची जाणीव ही जर गेली तरी परब्रह्म काय आहे याचं आकलन होऊ शकत. कारण परमेश्वर आणि भगवंतानीच म्हटलेलं आहे, मया ततमिदं सर्वं जगद अव्यक्त मूर्तीना. नव्या अध्यायामध्ये ऐश्वर्य उभं सांगताना त्यांनी स्पष्ट म्हटलंय, मीच एक सर्व ठिकाणी भरून आहे. मत्स्थानी सर्व भूतानी असं म्हणतात. त्या ठिकाणी म्हणताना म्हणतात की आमचा प्रकृती पहिली कडील भावो. आमचं अस्तित्व कुठं आहे माहितीये का? प्रकृतीच्या पली आहे, तिथं तू भाव ठेव. बघ, आमचा प्रकृती पहिली कडील भावो, जई कल्पने वीण लागसी पाहो. जोपर्यंत कल्पना आहे ना तुझी मनाची तोपर्यंत तुला त्याला पाहता येणार नाही. त्या मनाच्या पलीकडे जायचंय. सगळ्या कल्पना जिथं संपतील त्याच्या पलीकडे त्याचं अस्तित्व आहे लक्षात येण्याजोगं. म्हणजे कल्पनी वीण लागसी पाहो तरी मज माझी भूते हेही वावो जे सर्व मी म्हणवनी. माझ्यामध्ये भूतमात्रा आहेत का भूतमात्रांच्यामध्ये मी आहे अशा संभ्रमात मंडळी पडतात. त्यावर भगवंत या ठिकाणी म्हणतात किंवा त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी विवरण केलेलं आहे की सर्वच्या सर्वच मी असल्यामुळे अधिष्ठाना सकट भूतमात्रां सकट सर्व विश्व मीच भरून राहिलेलो असल्यामुळे माझ्यामध्ये भूतमात्रा आहेत का भूतमात्रांच्या मध्ये मी आहे हा विचार करण्याचंच कारण नाही. कारण जे सर्व मी म्हणून मीच सर्व झालेलं आहे. म्हणून त्याला असं उदाहरण देतात की रीता कुंभ समुद्री रेगे तो उचंबळत वाहेरी निघे. आपण त्यासाठी रित व्हायला पाहिजे, या विकारातून बाहेर पडलं पाहिजे, अंतःकरण भगवत प्रेमाने भरलं पाहिजे. असं जर झालं तो जर रीता कुंभ जर त्याच्यामध्ये बुडवलं गेला, डूब देऊन जर कोणी बसला त्या आनंद सागरामध्ये, तर तो उचंबळत जो बाहेर येतो ना तो आनंदच आनंद घेऊन येतो. तो स्वतः तर आनंद रूप होतो आणि इतरांनाही आनंद देण्याचं सामर्थ्य त्याला पाहिजे, येतं सहज येतं. पण त्यासाठी तो आनंद सागरात म्हणजे अंतरंगात डूब देऊन बसला पाहिजे. ही वस्तू कशी आहे? परब्रह्म ते हालवेना. एका ठिकाणी वस्तू उचलून दुसरीकडे ठेवायची असं नाही आहे. तर ब्रह्म कसं आहे? त्यांनी सांगितलं सर्व ब्रह्मांडाला व्यापून राहिलेला आहे. वर खाली मागे पुढे सगळीकडे एकच ते आहे. पुढे म्हणतात अथवा ठावही चुकेना. हे जर आपल्याला अनुभव यायचा असेल तर आपणही त्याच्यासारखं व्हायला पाहिजे. त्याच्यासारखं व्हायचं म्हणजे कसं? ते निश्चळ आहे ना, आपणही निश्चय व्हायला पाहिजे. त्याचा अनुभव घेण्यासाठी आपली देह मन बुद्धी ही जी साधन आहेत ही अत्यंत शुद्ध व्हायला पाहिजेत आणि त्या क्षण अनुभवण्यासाठी अत्यंत निश्चय अवस्थेमध्ये त्याला बसलं पाहिजे. जोवरी परमार्थाची गडबड सुरू आहे, धाराधर चालू आहे, जिकडे धावतायत तिकडे धावतायत तिकडे धावतायत, अशा स्थितीमध्ये त्या निश्चळ परब्रह्माचा आपल्याला अनुभव घेता येणार नाही. वस्तुतः मनाच्या चांचल्याशी आपला काही संबंध नाही. त्या मनाला बाजूला ठेवून आपण जर अधिष्ठानाच्या ठिकाणी बसू शकलो तर आपल्याला सर्वामध्ये असतानाच सर्वाच्या पलीकडे जाता येण्यासारखं आहे. परंतु असं होत नाही. त्याचं कारण जे आपल्याला हवाय असं वाटतं त्याच्यावर आपलं प्रेम बसत नाही. आपण करत असतो साधना पण संसारावर प्रेम असतं आणि भगवंत मिळावा अशी अपेक्षा धरलेली असते असं आपल्या मनामध्येच गोंधळ असतो. तेच पाहिजे अशी जर खरोखर इच्छा असेल, खरोखर तळमळ असेल तर त्या जीवाला याच जन्मात ते मिळण्याशिवाय राहणार नाही असं संत आपल्या अनुभवाने सांगतात. परंतु त्याच्या आड जे येणारे मलविक्षेपादी असतात त्यामुळे मन तिकडे खऱ्या अर्थाने वळत नाही आणि मग जन्मजन्मांचे संस्कार वासना ह्या ज्या असतात ह्या गेल्याशिवाय त्याची प्राप्ती होत नाही. ऐसे ते निज ठेवणे ब्रह्म हे परब्रह्म आहे कुठं, ज्याचं वर्णन इतकं केलेलं आहे ते कुठं शोधायला जायचं आहे. तर समर्थ सांगतात ऐसे ते निज ठेवणे, अरे आपलंच आहे, जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जाहले दुःख देई, आपलंच ठेवणं आहे, आत्मधन आहे, आपल्याच जवळ आहे, परंतु आपलंच आपल्याला प्राप्त होत नाही अशी स्थिती झालेली आहे. ज्ञान आपलंच अंतरी सन्निध राहे श्री गोविंद परी मती मंद पाहायची ना. आपण मती मंद म्हणतात की ज्याला काय आत आहे शोधायचं हे माहिती नाही त्याला, म्हणून ते म्हणतात आपलंच ठेवणं पण आपल्याला प्राप्त होत नाही. पुढे म्हणतात अथवा ते घसवटे ना अथवा अदृश्य होय ना तरी पाहता दिसे ना का गुरु अंजने विण. महत्वाचा शब्द आहे. ते कमी होत नाही, बर दिसत होत बा आणि आता अदृश्य झालं असंही नाही आहे, बर पाहायला गेलो दिसत नाही, का दिसत नाही, गुरु अंजन गुरूंची कृपा झाली पाहिजे, गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला पाहिजे. आणि अनुग्रह जरी झाला तरी देखील त्या शिष्याची जर तयारी नसेल तर त्याला ते प्राप्त होत नाही. नाही तर समर्थ म्हणतात जे चिक्षणी अनुग्रह केला ते चिक्षणी मुक्त झाला, बंधन काही आत्मयाला बोलूची नाही. अरे तू मुळात मुक्तच आहेस, ज्या क्षणाला अनुग्रह होईल त्या क्षणाला तू मुक्त आहेस, पण तुझी तयारी असेल तर. पण बहुधा तयारी नसते आणि नंतर मग गुरु कृपेची वाट पाहावी लागते. जसं जसं साधना करत जाईल तशी तशी गुरु कृपा होते. म्हणून गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपण असी, जो कुणी जिद्दीनं अंतर्मुख होऊन गुरुनी सांगितलेला मार्गाने साधना करत राहील त्याला गुरुकृपेचा प्रत्यय येईल. आणि गुरुकृपा ह्याचा अर्थ संसारातलं काही मिळणं नव्हे तर साधनेत प्रगती होणं, नामामध्ये रंगणं, ध्यानामध्ये रंगून जाणं, अशी स्थिती तिला प्राप्त होऊ शकते. म्हणून गुरु अंजने विण हा महत्वाचा शब्द आहे. तर त्या तऱ्हेने आपण गुरूंच्या मार्गदर्शनाने गेलं पाहिजे. मागा योगी समर्थ त्यांचाही निज स्वार्थ यासी बोली जे परमार्थ परमगुह्य म्हणोनी. ते म्हणतायत मागे असे योगी समर्थ होऊन गेले, इथं जे सामर्थ्य पाहिजे असतं हे साधना करण्याला देखील सामर्थ्य पाहिजे असत. आणि हे सामर्थ्य देह मनबुद्धीचं सामर्थ्य नसतं किंवा रुद्धी सिद्धीमुळे प्राप्त होणारं सामर्थ्य नसतं, तर परमार्थ करण्यासाठी देखील एक सामर्थ्य लागतं. मन संयमित करण्यासाठी, इंद्रिय संयमित करण्यासाठी आणि मन समाहित करण्यासाठी देखील सामर्थ्य लागतं. म्हणजे पूर्वी समर्थ योगी होऊन गेलेले आहेत त्याने आपलं मन आवरलेलं आहे, इंद्रिय आवरलेली आहेत, युक्ताहार विहार केलेला आहे आणि म्हणून त्यांना हे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. आणि योग्यांचा स्वार्थ जो असतो, आपण पुष्कळा म्हणतात परमार्थ हा एक प्रकारचा स्वार्थच आहे, परंतु सामान्य माणसाचा स्वार्थ आणि योग्यांचा स्वार्थ ह्याच्यात फरक असतो. सामान्यांचा स्वार्थ हा देहापुरता संकुचित झालेला असतो आणि योग्याचा स्वार्थ जो असतो तो व्यापक स्वार्थ झालेला असतो. कारण योग साधनेनं त्याला कळलेलं असतं की एकच तत्व सर्वांच्या मध्ये भरून आहे, त्यामुळे सर्वांच्या जे कल्याणाचं आनंदाचं आहे तेच माझ्याही आनंदाचं आहे. त्यामुळे स्वार्थ जेव्हा व्यापक होतो तेव्हा त्याला परमार्थ असं म्हटलंय. तर असे जे समर्थ योगी झालेले आहेत त्यांचा जो निज स्वार्थ ह्याचा अर्थ स्वरूप स्थिती आहे त्यालाच परमार्थ असं म्हटलेलं आहे. म्हणून परमार्थ म्हणजे नेमकं काय हे कळण्यासाठी समर्थांनी नाना प्रकारची उदाहरणं देऊन वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ते सांगतायत. आणि पुढच्या ओळीमध्ये म्हणतायत, जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला. हा परमार्थ जर सापडून घ्यायचा असेल शोधायला पाहिजे. येरा असोनी अलभ्य झाला जन्मोजन्मी. येरा म्हणजे इतर मंडळींना अलभ्य होऊन बसलेला आहे. जन्म जन्म गेले तरी अलभ्य झालेला आहे. आणि ज्यांनी शोधून पाहिला त्यांना मात्र हा मिळालेला आहे. तर आता हे शोधायचं कसं आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे, कुठं शोधायचं ते आपण पाहूया. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बृहदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.